नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली संयुक्त समिती हा अहवाल सादर करेल. दिलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीनं मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं तसंच विरोधी पक्षांकडून अहवालावरील त्यांच्या असहमतीच्या नोंदी सादर केल्या आहेत. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह 50,000 अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत जवळपास 35 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशात लाखोंच्या संख्येनं अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवैध प्रवासी नागरिक देशामध्ये राहणं धोकादायक असून अशा परदेशी घुसखोरांना निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. देशातल्या युवकांनी अशा राष्ट्रविरोधी घटकांचे मनसुबे हाणून पाडावे असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित परिषदेत ते काल बोलत होते. युवकांनी यापुढे आपल्या अस्तित्वासंदर्भातली आव्हानं ओळखून भारतीय अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी आर्थिक राष्ट्रवाद मनात रुजवण्याची गरज असल्याचं धनखड यांनी नमूद केलं. यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारण्याची घोषणा आणि सर्व स्तरावर कर टप्प्यात फेरबदल केल्यामुळे 90% अधिक वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कर व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारला अपेक्षित नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 75% करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष रिंगणात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमानं प्रचार करत आहेत. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी येत्या बुधवारी 5 तारखेला मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. आयुर्वेद ही सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती असून यात संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालय चालना देणार असल्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. पुण्यात डॉ डीवाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयानं आयोजित केलेल्या 8व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं उद्घाटन काल जाधव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात आयुष औषधी केंद्रांचं जाळं उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गुइलेन बायरी सिंड्रोम या आजाराची राज्यातली एकंदर रुग्णसंख्या 158 झाली आहे. 48 रुग्ण अतिदक्षता विभागात तर 21 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव, संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये अचानक केस गळतीचं प्रमाण वाढलं होतं. याबाबत वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर सेलेनियम धातूमुळे केस गळती होत असल्याचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR दिला आहे. धान्य टिकवून ठेवण्यासाठी सेलेनियमचा वापर केला जातो, मात्र हा घटक अन्नधान्यामधून अतिरिक्त प्रमाणात नागरिकांच्या शरीरात गेल्यामुळे केस गळती सुरू झाल्याचं ICMR म्हटलं आहे. दरम्यान खामगाव इथल्या धान्य गोदामांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा विवा देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या मुक्तीसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि 15,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. नाशिकजवळ सापुतारा घाटात खासगी प्रवासी बसल्या झालेल्या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला तर 17 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. धार्मिक पर्यटनासाठी निघालेल्या मध्यप्रदेशातल्या भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळून हा अपघात झाला. टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यानं पटकावलं आहे. काल झालेल्या सामन्यात त्यानं सध्याचा विश्वविजेता डी गुकेशवर विजय मिळवला. प्रज्ञानंद आणि गुकेश दोघे 13 फेऱ्यांनंतर 8.5 गुणांसह बरोबरीत होते. सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणनं जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.